चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थायलंडमध्ये खरेदीदार शोधण्यासाठी साखर व्यापारी करत आहेत संघर्ष। थायलंडचा साखर उद्योग अतिरिक्त साखर साठ्यामुळे त्रस्त आहे। हा साठा कमी करण्यासाठी ते हरेक प्रयत्न करत आहेत। देशात 2018-19 हंगामात साखर उत्पादनात प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाली। अहवालानुसार साखरेची मागणी कमी झाली आहे आणि यासाठी थायलंडमध्ये साखर व्यापाऱ्यांचा खरेदीदार शोधण्यासाठी संघर्ष सुरू आहे। सुरुवातीला हा अंदाज वर्तवण्यात आला होता की ऊसाचं उत्पादन 115 मिलियनहून 120 मिलियन मेट्रिक टन होईल, पण आत्तापर्यंत हे 2018-19 या हंगामात 131 मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचलं आहे। थाई शुगर मिल्स कॉर्पोरेशनच्या अंदाजानुसार जानेवारी ते जूनमध्ये थाई साखरेचे प्रमुख खरेदीदार म्यानमार आणि कंबोडिया या देशांनी रिफाईंड साखर आयातीमध्ये क्रमशः 1,20,046 मिलियन टन आणि 2,84,387 मिलियन टनामध्ये मोठी घसरण नोंदवली, जी संपूर्ण वर्षात 66% आणि 32% कमी राहिली। पांढऱ्या आणि रिफाईंड थाई साखरेच्या आयातीची मागणी 2019 कमी झाली आहे।